चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थकबाकी प्रलंबित राहिल्यास कार्यवाहीसाठी तयार रहा, डीएम। डीएम रमाकांत पांडे यांनी ऊस थकबाकी न भागवणाऱ्या साखर कारखान्यांना फटकारले। डीएम यांच्याकडून निर्धारित एक आठवड्याच्या आज जवळपास 80 करोड थकबाकीच्या पैकी कारखान्यांनी केवळ 30 करोड रुपये भागवले आहेत। डीएम यांनी कॅम्प कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले की कारखाना अधिकाऱ्यांचे अशा प्रकारचे वागणे सहन केले जाणार नाही। एकतर अधिकाऱ्यांनी थकबाकी भागवावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल। डीएम यांनी बिलाई, बिजनोर, चांदपूर, बरकातपूर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फटकारताना सांगितले की कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी आपण थकबाकी टाळू शकतो असा विचारही करू नये। प्रशासन शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यासाठी कटिबद्ध आहे। डीएम यांनी जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांना थकबाकी न करण्याच्या कारखान्यांच्या विरोधात नोटीस काढण्याचे आदेश दिले। डीएम म्हणाले, साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी साखर विकून किंवा ग्रुपच्या इतर कोणत्याही संसाधनाचे ऊस थकबाकी भागवावी। ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात जर साखर कारखान्यांनी थकबाकी भागवली नाही तर त्यांच्या विरोधात कडक पावले उचलली जातील।